चीनीमंडी.com पॉडकास्ट। म्यानमारमध्ये साखर उत्पादन 7 वर्षांमध्ये सर्वात खालच्या स्तरावर पोहोचण्याची शक्यता। म्यानमार शुगर अँड शुगर केन प्रॉडक्ट एंटरप्रिनेअर असोसिएशनचे व्हाईस चेअरमन युन विन हे ते यांनी सांगितले की म्यानमारमध्ये कमी मागणीमुळे वित्तवर्ष 2020 आणि 2021 मध्ये 7 वर्षांमध्ये ऊसाचे उत्पादन सर्वात खालच्या स्तरापर्यंत जाण्याची शक्यता आहे। यामुळे साखर उत्पादनात मोठी घट होऊ शकते। म्यानमार चीनला कच्चा अपरिष्कृत साखरेची निर्यात करतो। चीनने म्यानमार साखरेवर आयात शुल्क वाढवले आहे आणि 2017 नंतर बेकायदेशीर व्यापार कमी झालेला आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये साखर निर्यातीत घट झाली आहे। शेतकऱ्यांकडून हळूहळू वाढणाऱ्या ऊस क्षेत्राला कमी करण्यासाठी शक्यता आहे, ज्यामुळे वित्तवर्ष 2020-21 मध्ये ऊस लागवड कमी होऊन 350,000 एकर पर्यंतच होऊ शकते। असोसिएशननुसार 7 वर्षापूर्वीच्या तुलनेत 20% अधिक घट झालेली आहे। उत्पादनामध्ये घट येण्याचे कारण म्हणजे अपरिष्कृत साखरेच्या जागतिक मागणीत झालेली घट। यू विन हेटे म्हणाले, ज्याप्रमाणे ऊसाचे लागवड क्षेत्र कमी झाले आहे तसे कारखाने हळूहळू बंद होतील आणि जर हे सुरू राहिले तर आम्हाला साखर आयात करावी लागू शकते।